द्रविणस्य वः
ॐ त्वमग्ने सप्रधायसि जुष्टो होता वरेण्यः त्वया यज्ञम् वितनुवते
त्वमग्ने वाजसातमम् सनोरास्वासुवीर्यम् ॐ अग्ने देवीरणिव देवास्त्वं परिपूरसि आराधश्चित्तमृञ्जसि
Jemand schrieb vor, Gott müsse dieses oder jenes sein, sonst sei er nicht Gott. Doch schien mir, ich könne nur wissen, was Gott ist, und sehe nicht, wie ich ihm sagen könnte, was er zu sein habe. Denn nach welchem Richtmaß kann ich ihn beurteilen? Diese Urteile sind die Torheiten unserer Selbstherrlichkeit. Sri Aurobindo